श्री शिवलीलामृत अध्याय 11। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनकादिकान प्रति जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य। जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणवुनी। त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी जे आदरे। कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24, सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मी कारक, सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी। काश्मीर देशींचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित। प्रजादायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पई। सुंदर पतिव्रता मृदु भाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी, सुत सभाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे। श्रोता स प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन शिव भक्त उपजतांची। राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिव भक्त निस्सीम सावधान शिव ध्यानी। बाळे होवुनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील, लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती। तवते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकुन, करिती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत श्रवण करिती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करिती राव प्रधान यासिका नावडे वस्त्रभूषण, करिती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जेवी मनुष्ये वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळिले सत्र करुनिया जनमे जये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्ये चिराहविले पराशरासी पुलस्तिने प्रार्थिले मग वाचले रावणादिक विरंची सदटावुनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे ते विपितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणूनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देवुन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्रंदीन ध्यान करिती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करिती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजियानी समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करिती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्व कथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंद्री ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पाहोनी कंदर्प तन्मय होवोनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्या पार नाही तिचा रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्न पर्यंत कराजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजिक जघरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्या नृपाचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलवितीमान तिचा भोग काम इच्छून भूपस भाग्य येती घरा वेश्या असो न पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रास ही वश्य नवे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवीत कोटिलिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्र सेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीण 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभे हुनी आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे वरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नि प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणोन ठेविले नृत्यागारी नेवून मग दोघे करीती शयन रत्न खची तमंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न जन धावो लागले चहू कडोन एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला तई श्यामाजी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रतीते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा. अति लाघवी उमारंग जो भक्त जन भव भंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणवुनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणवून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांग वेष्टित फणिवर दशभुजा मिरवीती. वरचे वरी कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमली परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली. जेथे वोसणता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परमसूरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतांस उद्धरितील तुम्हाते. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुके नमी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज किती वर्षे करिती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी आंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनमान तरी तुझा पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आज पासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्या सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करिती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मगरायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते तई नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महत्तत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करूनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधीसी म्हणे सृष्टिरची पूर्ण येरु म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुन चारि वेद उपदेशिले चहु वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयीय सेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पढ़ती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग सांप्रदाये ऋषिपासोन भूतली आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेवु इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणो निवर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यमकिंकर रिते हिंडो लागले मगयमे विधि लागी पुसोन अभक्ति कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षुन त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष, तेणे ते जावो नियमपुरीस, महानरकी पडले सदा। यम सांगे दूतान प्रति शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा। शिवथोर विष्णु लहान हरि विशेष हर गौण, ऐसे म्हणती जे त्या लागुन आणोनी नरकी घालावे। रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धि होय निर्धारे। या करिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यु दूरी होय साच। अथवा शत घट स्थापुन दिव्य वृक्षांचे पल्लव आणुन, रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिषिंचन पुत्रा करी। नित्य दहा सहस्त्र आवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्त दीन, राये धरिले दृढ चरण सद्गद होवो निबोलत। सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यु भय शोक गुरु रक्षी त्या पासुनी। तरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगती ते बोलावुन आताची आणितो आरंभी। मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण, न्यास ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले। परदारा आणि परधन ज्यांची वमनाहुनी नीच पूर्ण, विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती। जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्यो चालो न देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करीती। ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेवुन, सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले। स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून, रुद्र घोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले। शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यान्ही आला चंडांश, मृत्यु समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला। एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा। रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत। एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदुर, विक्राळ दाढा भयंकर नेत्र खादिरांगा सारखे। तो मज घेवुनी जात असता चौघे पुरुष धावोनी आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजीनसे। ते जे जैसे गभस्ती दिगंत तम संहारिती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे। ते महाराज येवून मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळ पुरुषासी धरुन करित ताडण गेले ते। ऐसे पुत्र मुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले। अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडालोळे, शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षति अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदंग वादे गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार श्रृंगे भृंगे काहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेनयावरी विधियुक्त होम करितसे षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलीक वस्तु अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहुनका सर्वयाचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी या सूता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमण लिंग अर्जिचे की निर्दैवासी सापडे चिंतामणी की क्षुधिता पुढे क्षीराब्धी ये धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन औत्तान पादिकया धुरुदय रत्न हे शिष्य जाचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वांते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दशीचा करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्रादिका तो नारद देखोनी ते चिक्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणग्नि गार्हपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्युनेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्युसी पुसू लागला शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून आणित होतासी भद्रसेन नंदन त्यासी 10,000 वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिम तुझ ठावूक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यू चिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्ये निरसूनी सहज 10,000 वर्षे करावे राज मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडोनी स्तवन करित हे अपर्णाधव हिमन गजामात अपराध न कळत घडलाहा। ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणिक सहस्त्र रुद्र करुणी महोत्साह करितसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होयतो पुरुष हा अध्याय पढता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राये शतपद्म धन देवुन तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला। हे भद्रसेन आख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पढता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्म हत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देवुन युवराज्य तारका लागुन देता झाला ते काळी मग प्रधाना समवेग राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रा ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करू निराहिले शेवटी शिवपदासी पावुन राहिले शिवरूप होवुन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठन त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न भावा त्यासी प्रसवोनी वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही यसेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोडहा। इति एकादशोऽध्यायः समाप्तः श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।